हॅलो,
हॅलो हॅलो,
नमस्कार सर. माझं बोलणं मिस्टर दुर्गेश सरांशी होत आहे का?
हो बोला.
सर, मी श्रद्धा बोलती आहे, गोग्रीन कन्स्ट्रक्शन मधनं.
कुठनं?
गोग्रीन कन्स्ट्रक्शन.
नमस्कार. गोग्रीन कन्स्ट्रक्शन. नमस्कार, बोला ना.
हां सर, मला हे विचारायचं होतं, तुम्हाला तुमच्या कन्स्ट्रक्शनसाठी एएसी ब्लॉक्सची गरज आहे का?
हो, आहेत ना माझ्या.
सर, तुमची रिक्वायरमेंट समजेल मला, किती लागेल काय?
खरं सर 1 लाख स्क्वेअर फूट मध्ये बांधकाम आहे मॅडम.
तुमचा आवाज नाही क्लिअर येतोय सर.
1 लाख स्क्वेअर फूट मध्ये बांधकाम आहे मॅडम. त्याची
हां,
क्वांटिटी नाही काढली अजून. एवढ्या 8 दिवसात निघून जाईल.
8 दिवस.
मतलब प्रोडक्शन कुठे आहे?
आमचं प्रोडक्शन मालेगाव नाशिकला आहे सर.
अच्छा, आपलं
सर, तुमचा आवाज ब्रेक होतो.
मनमाडला काम चालू आहे मॅडम.
मनमाडला? सर, आम्ही डिलिव्हरी करतो ना तिकडे पण.
अच्छा.
हां, मला जर एकदा तुमची रिक्वायरमेंट समजली आणि ऍड्रेस वगैरे, तर त्याच्यानुसार प्राइस कोटेशन आम्ही तुम्हाला देऊ शकतो.
मनमाड लोकेशनच आहे मॅडम.
ऍड्रेस? ओके सर, मनमाड.
नांदगाव डिस्ट्रिक्ट, आपला तालुका नांदगाव जिल्हा ना.
सर, तुमचा आवाज नाही येतोय हो क्लिअर.
तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. मनमाड लोकेशन.
डिस्ट्रिक्ट नाशिक. ओके सर, तुमचं नेम माहिती पडेल?
दुर्गेश राजाराम बाबड.
ओके सर, मी तुम्हाला सगळ्या जे डिटेल्स आहेत ते व्हॉट्सअपला शेअर करते. तुम्ही एकदा
चालेल.
त्यातनं गो थ्रू करा आणि तुमची रिक्वायरमेंट किती आहे, किती लागेल तुम्हाला, ते मला एकदा तुम्ही काढल्यानंतर इन्फॉर्म करा.
चालेल, ठीक.
ओके सर, थँक्यू.
थँक्यू.